વોઇસ વિલા સ્ટુડિયો પ્રસ્તુત કરીતા હે સીપીએન બિરાર મહાવિદ્યાલય નાગપુર દ્વારા પ્રકાશિત નવપ્રવર્તક ઉદ્યોજકાંચી યશોગાથા લેખિકા ડોક્ટર મેધા કાનેટકર યાંચે હે પુસ્તક ત્યાંચ્યાસ આવાજાત
આવાજાચ્યા દુનિયેતિલ નવપ્રવર્તક ઉદ્યોજક શ્રી કિશોર ડાગા સ્વયંપ્રેરણા વેગળ કહીતરી કરાયચી ધડપડ સંધીલા જાણું ઘેણો અને તિચા વેળેવર લાભ ઘેણો યા ગોષ્ટી જ્યાંના જમલા તે સર્વ આપલ્યા આયુષ્યાત યશસ્વી હોતાત असं किशोरजी डागा यांचं मत आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यातून हे मत प्रदर्शित होतं. या विचारांच्या प्रेरणेतूनच आज प्रत्येक क्षणी ते काहीतरी नवीन करताना दिसतात. इतरांपेक्षा वेगळे उठून दिसतात. नवीन नवीन संधी शोधतात आणि त्याचा योग्य वेळी लाभ उठवतात. नागपुरात जन्म झालेल्या किशोर डागा यांच्या वडिलांचा गुंतवणुकीचा पारंपरिक व्यवसाय होता. परंतु पहिलेपासूनच काहीतरी वेगळं करण्याची धडपड असल्यानं किशोर डागा यांनी वडिलांचा व्यवसाय न करण्याचं ठरवलं. त्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकतो यासाठी अक्षरशः त्यांचा जीव तळमळत होता. त्यातूनच त्यांनी अगदी एका अनोख्या अशा व्यवसायाचा शोध लावला आणि नागपूर सारख्या द्वितीय श्रेणीतील शहरात एक अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. त्यांनी 1991-92 मध्ये नागपूर शहरात एसटीडी पीसीओ सेंटर स्थापन केले. एक दोन नव्हे तर जवळपास 100 वर पीसीओ सेंटरचे जाळेच किशोर डागा यांनी नागपुरात निर्माण केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पीसीओ सेंटर असल्याने त्याचे त्यांनी कंपनीत रूपांतरण केले आणि सायलेक्स नावाची पीसीओ कंपनीच त्यांनी स्थापन केली. त्यावेळी नागपुरात फोनची लाईन मोठ्या मुश्किलीने व्यक्तिगत स्तरावरून मिळत असे. त्यामुळे एसटीडी पीसीओ सेंटरवर मोठ्या प्रमाणावर गर्दी राहायची. ऑफिसमध्ये लागलेल्या लँडलाईनचे बिल हे एकदम यायचे. त्यामुळे किती कॉल झाले, कोणत्या नंबरवर झाले व कुठून झाले याची विस्तारित माहिती या बिलावरून मिळत नसे. त्याचा गैरफायदा घेऊन संघटनेतील कर्मचारी वाटेल तसा टेलिफोनचा दुरुपयोग करीत असत. मोठमोठी टेलिफोनची बिले भरणे म्हणजे संघटनेसमोर एक मोठी समस्या होऊन बसली होती. यावर सर्वप्रथम श्री किशोरजी डागा यांनी उपाय शोधून काढला. तो म्हणजे त्यांनी सर्व संघटनांना विस्तारित बिलं देण्यास सुरुवात केली. त्यामुळे टेलिफोन बिलात एकदम मोठ्या प्रमाणावर घट झाली आणि टेलिफोनचा गैरवापर कमी होऊ लागला. नागपूर शहरात ही एक नवीन क्रांतीच दूरध्वनीच्या क्षेत्रात किशोरजींनी निर्माण केली. त्यानंतर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, मोठ्या मोठ्या बँका यांना मोठ्या प्रमाणावर सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली. एवढे करून ते थांबले नाहीत तर इसवी सन 2000 मध्ये त्यांनी मोबाईल उपकरणांची एक ठोक बाजारपेठ स्थापन केली. त्यातही क्रांतिकारक बदल घडवून आणले. श्री रतन टाटा यांच्या एका वाक्याने त्यावेळी ते अभिप्रेरित झाले होते. ते म्हणजे भारतात पोस्टकार्ड एवढ्या दराने एसटीडीचे दर होतील आणि तेव्हा प्रत्येक भारतीयाजवळ मोबाईल असेल. भारतातील फोन दर आणि एसटीडी दर तेव्हा एवढे जास्त होते की सर्वसामान्य व्यक्ती मोबाईलच काय टेलिफोन देखील वापरू शकत नव्हता. त्या काळात रतन टाटांनी दिलेल्या प्रेरणेने प्रभावित होऊन किशोरजी डागा यांनी टेलिकम्युनिकेशनच्या दुनियेत एक अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. व्हॉइस एक प्रॉडक्ट, आवाज हीच एक वस्तू आहे असं समजून या आवाजाच्या दुनियेत किशोरजी डागा यांनी एक नवीन चमत्कार बिग व्ही या कंपनीची स्थापना करून घडवून आणला. 2008 मध्ये सायलेक्स कंपनी प्रमाणेच बिग व्ही टेलिकॉन कंपनी त्यांनी स्थापन केली. या कंपनी सोबत भारतात प्रथमच टाटा इलेक्सी या कंपनीने आपला सहभाग दिला आहे. एक नवीन संकल्पना घेऊन बिग व्ही टेलिकॉम ही कंपनी बाजारात उतरली आहे. गेल्या अनेक वर्षात या कंपनीने फार मोठी झेप घेतली आहे. त्यांनी व्यवसायाच्या वृद्धीसाठी टेलिफोन सेवेद्वारे कॉल सेंटर्स तयार केले आहेत. प्रत्येक व्यावसायिक संघटना किंवा अन्य कोणतीही संघटना स्वतःचे कॉल सेंटर बिग व्हीच्या माध्यमाने स्थापन करू शकते. त्यांनी या कॉल सेंटरचे नाव VOCC म्हणजे युअर ओन कॉल सेंटर असे ठेवले असून अत्यंत कमी दरात एका टेलिफोन नंबरद्वारे कोणतीही व्यक्ती व्यवसाय संघटनेशी त्वरित व प्रत्यक्षपणे संबंध स्थापित करू शकते. श्री किशोरजी डागा यांनी आतापर्यंत अनेक सेंटर स्थापन केले आहेत. त्यात भोपाळ रेल्वे स्टेशन साठी दिलेला 131 हा नंबर मात्र सर्वत्र प्रसिद्ध झाला. श्री अण्णा हजारे यांच्या आंदोलनात त्यांच्या कॉल सेंटरचे भरपूर योगदान आहे. किशोरजी डागा यांचे येणाऱ्या काळात प्रत्येक व्यावसायिकाचं स्वतःच कॉल सेंटर असेल असं स्वप्न आहे. यासाठी त्यांच्या कंपनीची पुणे येथेही त्यांनी शाखा स्थापन केली आहे. त्यांना इजेस ग्रॅहम बेल इनोव्हेटिव्ह मॅनेज सर्व्हिस हा अत्यंत मानाचा असा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. श्री किशोरजी डागा यांच्या कल्पकतेमुळे आणि उद्यमशीलतेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. आज त्यांच्याकडे प्रत्यक्ष कामगार 150 असून अप्रत्यक्षपणे 700 लोकांना त्यांच्या कामामुळे रोजगार मिळतो आहे. गेल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची उलाढाल जवळपास 200 पटींनी वाढली आहे. किशोरजी डागा यांच्या मते सेवा क्षेत्रात जर तुम्ही प्रामाणिक असाल तर समोर जाल आणि टिकून राहाल. त्यामुळे किशोरजी डागा यांच्या सर्व कंपन्यांमधील कर्मचारीही अत्यंत प्रामाणिकपणे आणि तत्परतेने कार्य करताना आढळतात, कारण शेवटी मालकाचा प्रभाव हा कर्मचाऱ्यांवर कळत न कळत होतच असतो. नवीन उमेदीच्या तरुणांना संदेश देताना किशोरजी डागा म्हणतात, आत्मविश्वास असणं चुकीचं नाही, परंतु व्यवसायात योग्य ठिकाणी जोखीम स्वीकारणं हेच महत्वाचं आहे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. अशा प्रामाणिक सच्चा तडफदार सेवाकर्मीला आमचे शतशत नमन.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य CP&BRR महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.